देवाची आज्ञा मोडल्यामुळे मानव जेव्हा पाप करीत असे त्यावेळी कोकऱ्याचे बलिदान त्याला करावे लागे. दोषी मनुष्याच्या जागेवर कोकरा मरत असे. कोकरा हा देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याचे प्रतीक होता. येशू येणार होता व सर्व लोकांच्या पापाबद्दल देवाला बलिदान म्हणून मरणार होता. सर्व जगाचे पाप दूर करणारा तो देवाचा कोकरा आहे. वधस्तंभावर मृत्यू पाहून आपल्या पापासाठी येशूने बलिदान केले. येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. तुमच्या पापाची कबुली करा. पश्चाताप करा. पापापासून दूर व्हा. देव तुम्हाला क्षमा करेल.